नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. गोयात सध्या 3 पाकिस्तानी नागरिक अल्पकाळाच्या विजाचेर आसात, जाल्यार 17 पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन विजाचेर आसात. 3 पाकिस्तानी नागरिकांक 27 एप्रील मेरेन देश सोडचो पडटलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. केंद्रीय घर मंत्रालयाच्या आदेशा उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल मंत्रालयात उचेल्या पावड्याचेर सुरक्षेविशी बसका घेतली. पहलगाम हल्ल्याच्या फाटभुंयेर राज्यात खर सुरक्षा उपायांची कार्यवाय जातली अशें मुखेलमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्या खातीर गोंयात 3 पाकिस्तानी विजा घेऊन आशिल्ले, त्या तिघाय जाणांक मेसेज ऑलरेडी म्हणजे कालूच केल्ली आसा की तांच्यांनी तांच्या ह्या प्रमाणे 26 तारीख किंवा 27 तारखे पर्यंत देश सोडून वचपाक जाय म्हणून. लाँग टर्म विजाचेर रावपी ऑलमोस्ट 17 जण लोक जे लाँग टर्म विजा घेऊन रावतात, त्यांची 5 वर्षांची अशी विजा असतली, ताचेर सरकार त्यांना मॉनिटर करता.
आता मुखावेल्यो खबरो. पहलगामच्या आतंकवादी हल्ल्याचो मडगावा गोवा मुस्लिम फोरम ह्या संघटनेन निषेध केलो. आतंकवाद्यांक कसलोच धर्म लागना, खर बंदोबस्त आसताना हो हल्लो कसो जालो हाची चौकशी जावपाची गरज आसा. इस्लाम धर्म कोणाकूच जीव घेवपाक शिकयना, जीव वाटावपाक शिकयता. काश्मीरी मुस्लिमांनी पर्यटकांक मजत करीत ते दाखोवन दिला अशें सामाजीक कार्यकर्ते अझीम शेख हांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. दक्षिण गोंय जिल्हाधिकारी कार्यालय लागसार गोवा मुस्लिम फोरम हे संघटने वतीन पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचो निषेध झालो. या वेळार अझीम शेख हांणी मुखार सांगले की पहलगाम पर्यटना खातीर गेल्ल्या पर्यटकांचेर दहशतवादी हल्लो केलो, थंय मरण आयिल्ल्यांक आर्गां ओपून ह्या हल्ल्याचो आमी निषेध करतात. आतंकाक धर्म नासता, खरो मुसलमान केन्नाच आतंकवादी जावपाक शकना. मुसलमान सगळ्यांक वांगडा घेवन मुखार सरता. जाणी हल्लो केलो ते फकत नांवाचे मुसलमान आशिल्ले. इस्लाम कोणाकूच मारपाक शिकयना. भारताची एकता आणि अखंडता कायम उरचे खातीर सगळ्यांनी एकवटीत प्रयत्न करपाचो उलो ताणी मारलो. तितले मजगती काल सांजे अभाविप आणि भाजयुमो ह्या संघटनांनी मडगावच्या पालिके मुखार उभे राहून ह्या हल्ल्याचो निषेध केलो. मडगावचे आमदार दिगंबर कामत ह्या मिरवणुकीत वांटो घेतलो. उच्च शिक्षण संचालनालयाच्या खाला येवपी शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांची पहिले वर्स ऑनलाईन प्रवेश 11 एप्रील सावन सुरू झाल्या. अर्ज करपाची निमणी तारीख 30 एप्रिलाक आसा. आता मेरेन समर्थ पोर्टलाचेर 9000 अर्ज मेळ्यात अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ महादेव गावस हांणी दिली. 30 परस चड पदवीपूर्व कार्यावळींचो आस्पाव आशिल्ले हे प्रवेश प्रक्रियेत राज्यातल्या सुमार 40 महाविद्यालयांनी वांटो घेतलो अशी माहिती ताणें दिली. गोयच्या शेतकी खात्यान 2024-25 ह्या वर्सा दक्षिण गोयातल्या 37,685 शेतकारांक 24,26,00,000 रुपयांचे अनुदान वाटला अशी माहिती शेतकी खात्यान दिल्या. वेगवेगळ्या येवजण्यां खातीर हे अनुदान दिला. फाटल्या वर्सा 663 शेतकारांक यंत्रां खरेदी करपाक 93,51,000 रुपया, शिपणावळ आणि बागायती खातीर 1,092 शेतकारांक 2,02,00,000 रुपया, शेतकारांक मुळावी मजत म्हूण 1,87,00,000 रुपया, बियाणे खरेदी करपाक 5,629 शेतकारांक 51,47,000 रुपया इतली मजत वाटप जाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 121वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज संकेतस्थळ, न्यूज ऑन ऑयर मोबायल ॲपाचेर प्रसारित जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूबाचेर हाचे थेट प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करपाची आसा. फोंडेच्या शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेचो अंदूचो साहित्य पुरस्कार प्रदान सुवाळो आयतारा 27 एप्रिलाक जातलो. थ्रिफ्ट सोसायटी सभाघर फोंडा हांगा सकाळी 9:30 सुरू जावपी ह्या सुवाळ्याक ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यीक डॉ अरुण हेबळेकर मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावतले. IPL T20 क्रिकेटात काल राती MA चिदंबरम स्टेडियमार सनरायझर्स हैदराबादान यजमान चेन्नय सुपर किंग्साक 5 विकेटींनी हारयलो. मजगती आयज सांजे इडन गार्डन्स मैदानार सांजे 7:30 वरांचेर यजमान कोलकाता नायट रायडर्स आनी पंजाब किंग्स हांचे मदीं खेळ जातलो. कोळव्याचे तापमान पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजे चडांचड 35°C जाल्यार कमीत कमी 27.3°C इतले तापमान नोंद जाला. राज्यात फुडले 4 दीस तापमान 27 ते 35°C मेरेन आसतले. कांय वाठारांनी दमट उश्ण हवामान आसूं येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.